चीनी मंडी .com पॉडकास्ट। टोळ दलाची दहशत अजूनही सुरूच। भारतामध्ये टोळांचा धोका अजूनही तसाच आहे। सध्या देशामध्ये टोळांनी कोणतीही गंभीर नुकसान केले नाही, पण शेतकरी अजूनही यामुळे चिंतेत आहेत। टोळ दल भारताच्या अनेक राज्यांमध्ये घुसलेले आहे। प्रशासनाने सांगितले की प्रशासन टोळांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे। उत्तर प्रदेशच्या लखनौ बाराबंकी जिल्ह्यामध्ये रविवारी टोळांचे एक दल आले आहे। टोळांना पळवण्यासाठी शेतकरी ठाळ्या वाजवत आहेत आणि LOC अग्निशामकांसह कीटकनाशकांची फवारणी करत आहेत। इतर झुंड शनिवारी हरियाणाच्या झंझर, भिवारी आणि सिरसा, चरखी, दादरी जिल्ह्यामध्ये दिसून आले। आणखी एका झुंडीने राजस्थानमध्ये प्रवेश केला आहे। टोळांची दहशत आता काही राज्यांपर्यंत सीमित नाही, टोळ अनेक राज्यांमध्ये दिसत आहेत। आतापर्यंत भारतामध्ये नुकसान कमी झाले आहे, पण जाणकारांच्या मते पुढे 3 ते 4 आठवडे टोळांना नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण राहतील।